तुम्हाला अंधेराची या भूत सैतानाची भीती वाटते का? या मरणाला तुम्ही घाबरता का? जर तुम्हाला अशा भीत्या कायमच्या नष्ट करावच्या असतील तर तुमच्यासाठी माझे मेरे एक खुश खबर आहे. ज्या भीत्या आपले मनान येतान त्या भीत्या नष्ट करावच्या सगळ्यात जास्ती ताकद जेजूस ख्रिस्तापर आहे. जेजूसनी त्याचे शक्तीशी रोग्यांना बरं केलं, आंधळ्यांना दिसू लागलं, बैऱ्यांना ऐकू लागलं. जेजूस परत सगळ्यात जास्ती शक्ती आहे. म्हणून जेजूसनी कई लोकांना मरणांशी उठविले. तुम्हाला भूत सैतानांशी सोरावला जेजूस तुमची मदत करावला बघिते. तो तुम्हाला मदत करावचे पुरं जेजूसला तुम्ही तुमची कूर अर्पण करावला तयार व्हा आणि कबूल करा का परत पापां पडणार नाही. तुमचे जीवनाची पाप माफ करावला जेजूसला सांगा आणि बोला. मग तुम्हाला आपोआप समजेल का क्षमा काय आहे आणि तुम्ही स्वतःच जेजूची मया कराल आणि त्याचे आज्ञाचं पालन कराल. जर जेजूसला तुम्ही तुमचा कर्ता धरता समजाल तर कोणचे बी सैतानाला घाबरावची गरज नाही. जेजूस तुम्हाला बचवील आणि रक्षा करील. राक्षसाशिवाय बी जेजूस पोर अधिक शक्ती आहे. जर ते राक्षस तुम्हाला सत्वित असतील तर तुम्ही जेजूसला रजार करा. मग ते राक्षस तुम्हाला सोडून पळतील. खरोखर आपण जेजूसवर भरोसा केल्यावर जेजूस आपलं संरक्षण करते आणि त्याचा आत्मा आपले कालजाण रेवाला पाठविते. जेजूसचा आत्मा म्हणजे नितल आणि साप आहे आणि तो आत्मा जयेला असेल त्याला सैतानाला येवाची ताकद नाही. जेजूसला खाचेन घालणं होतं तरी ते मरणांशी संजीव झाले आणि सैतानाची हार केली जेव्हा जेजूस मरणांशी उठले. तुम्हाला जीवन देण्याची शक्ती जेजूस परत आहे आणि त्या जीवनाला कव मरण नाही. आणि जर तुम्ही तुमची कूर त्याला अर्पण केली तर तो तुम्हाला जीवन देईल आणि आयुष्य जीवन देईल का त्याला कवच मरण नाही. त्यासाठी मरणाला घाबरावची गरज नाही. जेजूस दुनीन परत येईल म्हणून याची वाट बघित रेऊ नको. तो तुमची मया करते आणि तुमचं ऐकते. त्याला तुमची पाप माफ करावा सांगा आणि त्याचे मदी घेवाला सांगा. मग तो तुम्हाला नवीन जीवन देईल.
Calls Jesus chao calclu di chao deria mang ta ha mi tu ji cor pa sai ba am chi calls tan dani anup cari tu ji tena kar sasna che sasna kalsa jesus cha mang taun dis ra Saiba bandera kulpechi ani amchi kalsare tinchi ti baurat barwansa ani maya tuji
भावांदो माझे सबद ध्यान देऊ नायका बरीच वर्ष झाली आपू आपले वार वल्लांचे रीत रिवाजीन चाललू हाताना ताविता बांधून सैतानाशी लांब रेवासाठी तुम्हाला खरोखर शांती मिळली का नाही आपली काळज अजून जरान परमेश्वरा करून सुख मिळते आयस आपल्याला आजपर्यंत माहिती नव्हती आणि याची बी माहिती नव्हती का पापाजून आपलं सुख नेलंय पण आता आपण परमेश्वराचे सबद ऐकल्यान आणि हे बी खबर आहे का परमेश्वराला पापाचा राग आहे पापांशी आवरी दुश्मनी आहे का त्यांनी त्याचे पुताला मरून दिलं कारण आपण पापां परावन नाही म्हणून पाप करणाऱ्यांना परमेश्वर हमेश आगीन जलवाची शिक्षा देते जेजूस मेले नसते तर आपण आपले मेल्यापाठी सैतानाचे वस्ती गेलो असतो तुम्हाला पाप म्हणजे लहानशी जिनीस वाटते का खोटं काम माहिती असून कराल का नाही भावांदो आपल्याला पापांशी बचवासाठी जेजूस खुर्सावर मेले जेजूस समरण फुकट घालवाल का तुम्ही आयशीच पाप करीत रेलीस तर आयसं समजा का तुम्ही जेजूचा परत प्राण घेता मग सैतानाची वाट धरून परमेश्वराच्या नावाला डाग लावू नको तुम्हाला काय मिळते दारू आणि सिगरेट पिऊन या वाईट जिन्सा तुमची बुद्धी आणि ताकद घेऊन जाते हे आईसं करावला सैतान आपल्याला सांगते परमेश्वराला पापाचा नकार आहे दुसरे आस्तुरीचा लोभ घेतल्यावर तुम्हाला खुशी मिळते का या परमेश्वर खुशी होते का तुम्ही रागून बायको आणि शेजाऱ्यांशी झगडून आणि सैताना करण्याकरून परमेश्वराचा राग खोटी कामं करणाऱ्यावर आहे जुगार खेळल्यावर परमेश्वराला खुशी होते का नाही ती चोरी केल्यासारखी आहे मनान पापी विचार करून परमेश्वराला खुशी मिळते का आईसं वागणं सैतानाचे वाटेचं आहे तुम्हाला फसवासाठी सैतानाला पाहिजे का तुम्ही पापं करावी आणि त्याचे सई एमकोंडान जावं याची तुम्हाला परमेश्वराची पहिलाच ताकीद आहे माझे भावांदो परमेश्वर आपली सगळी पापं बघित आहे आणि तो पापींना शिक्षा दिल्याशिवाय रेणार नाही आता बोला तुम्हाला काय पाहिजे परमेश्वराचा राग या त्याचं बेसाव आपले सगळ्याबद्दल जेजूस ख्रिस्त एक दिस न्याय देईल खरोखर जेजूचे सांगण्याप्रमाण आपण चाललो तर तो आपल्याला नक्कीच सारगान नेईल सुख आणि शांती तयेलाच आहे जर आपण खोटी कामं केली असती तर आपण पस्तावू आणि ज्या कोणी त्याचे शब्दाचं पालन केला नसेल तर तो बोलेल मी तुला ओळखी नाही जा आणशी जे पापी त्याची पापाची शिक्षा भोगितान आणि आगीन जळतान ती आग कवच इजणार नाही.
अरे जॉन, तू का वाचितेस?
मी परमेश्वराचं धार्मिक पुस्तक वाचित आहे.
बरं, पण तुला समजते काय?
थोरं समजते, थोरं समजे नाही, पण जे काय मी आता वाचित आहे ते लहान पोराला बी समजेल.
ओ हो, ऐसा काय? ते कशा बदल सांग ना.
जेजूचे आई बदल आहे. मारिया माऊली जेजूस ख्रिस्ताची संगाती एके वराडाला होती. त्या वराडान दारू म्हणजे वाईन खुटली. माऊली खंती जायली आणि जेजूस पर मागणी केली. तिला माहिती होतं का यामध्ये जेजूस ख्रिस्त जरूर मदत करू शकेल.
मग जेजूसनं काय केलं?
ताबडतोब जेजूसनी काय नाही केलं, पण माऊलीला पुरी खात्री होती का जेजूस जरूर मदत करणार. मग तिने चाकरांना पटविलं आणि बोललं, जेजूसचे सांगण्याप्रमाण करा. थोडेच टायमान जेजूसनी मोठ्या रिकाम्या बनण्या पाण्याशी भरवायला सांगितल्या. त्याप्रमाण चाकरांनी केलं. जेजूसनी त्या पाण्यावर बेस घालला आणि लोकांना मोठं कौतुक वाटलं का पाण्याची दारू म्हणजे वाईन तयार झाली.
ओ हो, ते तर नवल झालं.
मरी माऊलीला माहिती होती का जेजूस परमेश्वर आहे, जो माणसाचं रूप घेऊन या धरतीवर आयला आपल्याला आपले पापांशी बचवासाठी, आणि त्याला सगळं काय करू शकते. मला पटते माऊली अजून आपल्यावर मागणं करते का आपण जेजूचे बोलण्याप्रमाण चालावं.
मी सगळं मानित आहे, पण आपण का करावं ते सांगावला. जेजूस आता आपले मधी आहेत काय?
धार्मिक पुस्तक बायबल परमेश्वराचे सबद सांगते, पण आपण ध्यान देतो का?
म्हणजे बायबल का सांगते?
बायबल हे सांगते जे जेजूसनी त्याचे अपोस्तलांना सांगितलं होतं. मनापासून रजार करा, जैसा का तुम्ही परमेश्वराचे संगाती बोलता. जेजूसनी सांगितलं आहे तोच आपला बचाव करू शकेल. यासाठी त्याची ताकीद बी आहे. बीजे देवाची पूजा करू नये. तोच आपला तरवणार आहे आणि त्यांनी बोललं आहे, मी तुमचा मार्ग सत्य आणि जीवन. जो कोण खरोखर जेजूसला मानील आणि त्यावर विश्वास ठेवील त्याची पाप माफ होऊन व एमकोंडांशी बचेल.
भावांदो, सैतान आपल्याला फसवायला बघते. चारे बाजूशी सैतान कोशिश करते का आपण परमेश्वराशी लांब राहावं म्हणून. त्याला परमेश्वराचा नकार आहे म्हणून आपल्याला त्याचा गुलाम बनवायला बघते. तो आपल्याला खोटी कामं करावा सांगते. जर त्याचं ऐकलं तर आपण आपले मेल्यापाठी सैतानाचे घरा जाऊ. परमेश्वर आपली मया करते. आपण मेल्यापाठी सारगान जावं म्हणून ऐसं परमेश्वराला वाटते. आपल्याला मया आणि शांती असावं ऐसं बी वाटते. आपण परमेश्वरापर जावं नाही म्हणून आपले आर सैतान येते आणि सांगते.